आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संगल भक्तिभावात संपन्न. आणि विदर्भात पावसाची उघडीप. प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंच्या अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रम मालिकेचा 136वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना सूचना आणि अनुभव 24 जुलै पर्यंत माय जीओव्ही ओपन फोरम नमो ऍप किंवा 1800117800 या निशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाचा मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहे. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जाते आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरणार आहे. शहरांच्या सर्वांगीण आणि सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वर्षा निवासस्थानी झालेल्या नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या अभियानाच्या आराखड्याचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीसोबत कर्जरोखे आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून निधी उभारणीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाअंतर्गत डिजिटल प्रशासन, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक, शहरांचा पुनर्विकास, ट्रान्झिट हब आणि सायकल स्नेही प्रकल्पांसह 22 प्रमुख घटकांना त्यात समाविष्ट असतील. अभियानासाठी सुमारे 90,000 कोटी रुपयांचा प्रकल्प निधी प्रस्तावित असून महाराष्ट्रात 44,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे चालणाऱ्या वारकरी दिंडीला ट्रकची धडक बसून 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिला सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज इथल्या रहिवासी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना काळात 24 महिने सेवा बजावणी जाहीर केलेला कोरोना भत्ता न मिळाल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, किशोर जांबार, अमोल मारकवार आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोरोना भत्ता तातडीनं अदा करणं, पेन्शन आणि ग्रॅच्युईटी लागू करणं, मोबाईलवरील कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत टीएबीए देण्याची मागणी करण्यात आली. तसंच योजनेबाहेरील कामं देणं बंद करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त रविवारी ताजबाग इथं शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आला. सुफी कलाम आणि कव्वालीच्या सुरावटींमध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संदलमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित राहून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करत देशाच्या शांतता, ऐक्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
भयभूत आतंक भ्रष्टाचार से मुक्त हो, गरीबी भुखमरी बेरोजगारी से मुक्त हो और आपको अच्छा जीवन प्राप्त हो, इसलिए हजरत बाबा ताजुद्दीन आपको भी और मुझे भी अपना आशीर्वाद दे, यही उनके चरणों में प्रार्थना करता हूँ.
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे देशवासियांना अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ऊर्सनिमित्त दररोज सुमारे 5,000 भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर अधिकाऱ्यांचा घेराव केला. पावसाअभावी धान पिकं धोक्यात आल्यानं तातडीनं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गोसीखुर्द प्रशासनात आज संध्याकाळपर्यंत कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शासकीय विश्रामगृहात गुरुदेव भक्तांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच भारतरत्न समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, डॉ संजय अदमाने, सुनील देशमुख, मुकुंद पुनसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम बांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. 20 तारखेला जंतर मंतरवरील आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, खासदार, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. येत्या 15 तारखेपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. 15 तारखेला भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. तत्पूर्वी आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढलाय. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून कडक ऊन असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान हवामानातील बदल आणि भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेनं नागरिक गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांना वर्षा जल संधारण प्रणाली उभारून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय. भूजल पुनर्भरण, जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पावसाचं पाणी अडवा, जमिनीत मुरवा हा संदेश मनपानं दिलाय. दरम्यान चंद्रपूर इथं आज कमाल 36.0° सेल्सिअस इतकं तापमान तर किमान यवतमाळ जिल्ह्यात 21° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. भारताचं एकेरीतील आव्हान लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर असेल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 9,50,000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातून आलेली आणि कुटुंबातील पहिलीच पदवीवर हो पहारी 18 आदिवासी मुलं आज भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम नागपूरच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये पोहोचली. अद्ययावत वर्ग, भव्य लायब्ररी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहणं या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत अनुभव ठरला. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजित आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक ऊर्सनिमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.